इफिसकरास पत्र अध्याय 6। मुलांनो, प्रभूशी प्रामाणिक राहून आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळा, कारण ते योग्य आहे।
तुझ्या वडिलाचा व आईचा मान राख।
अभिवचनाबरोबरची ही पहिली आज्ञा असल्याने
तुझ्यासाठी सर्व काही चांगले असावे आणि पृथ्वीवर तुला दीर्घायुष्य लाभावे।
आणि वडिलांनो, आपल्या मुलांना राग येईल असे करू नका, उलट देवापासून जी माहिती व शिक्षण येते त्यात त्यांना वाढवा। गुलामांनो, तुमच्या पृथ्वीवरील मालकांची आज्ञा आदराने थरथर कापत आणि तुमच्या अंतकरणाच्या प्रामाणिकतेने पाळा। ज्याप्रमाणे तुम्ही ख्रिस्ताची आज्ञा पाळता तशी पाळा। जेव्हा माणसे तुमच्याकडे पाहत असतील तेव्हाच फक्त काम करू नका, मनुष्याला पसंत पडावे यासाठी प्रयत्न करू नका, उलट ख्रिस्ताच्या गुलामासारखे काम करा, कारण ख्रिस्ताचे गुलाम देवाची इच्छा आपल्या अंतकरणापासून पूर्ण करतात। गुलाम म्हणून उत्साहाने जणू काय माणसाची नव्हे तर प्रभूची सेवा करीत आहात असे काम करा। लक्षात ठेवा की तुम्हातील प्रत्येकजण जर काही चांगले करतो तर तो गुलाम असो किंवा स्वतंत्र असो, ते त्याला प्रभूकडून परत मिळेल। आणि मालकांनो, तुम्ही त्यांच्याशी तसेच वागा आणि धमकाविण्याचे सोडून द्या। लक्षात ठेवा की तुमचा आणि त्यांचा धनी स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही। शेवटी प्रभूमध्ये तुम्ही त्याच्या महान शक्ती सामर्थ्याने सशक्त व्हा। देवाने दिलेले संपूर्ण चिलखत धारण करा, यासाठी की तुम्हाला सैतानाच्या दुष्ट योजनांविरुद्ध उभे राहता यावे। कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नाही तर सत्ताधीशांविरुद्ध अधिकाऱ्याविरुद्ध या अंधकारातील जगाच्या सामर्थ्याबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्यांविरुद्ध आहे। म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्त्रसामग्री घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल व वाईट दिवस आल्यावर तुम्हाला प्रतिकार करता येईल। म्हणून भक्कमपणे उभे राहा, सत्याने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे उरस्रान धारण करा आणि सुवार्ता व शांती यांची घोषणा करण्यासाठी सज्जतेच्या वाहना पायी घाला। या सर्व गोष्टींबरोबर ढाल म्हणून विश्वास घ्या, ज्यामुळे त्या दुष्टाने मारलेले सर्व जळते बाण तुम्हाला विझवणे शक्य होईल। आणि तारणाचे शिरस्त्राण घ्या आणि आत्म्याची तलवार जो देवाचा संदेश आहे तो घ्या। प्रत्येक प्रसंगी सर्व प्रकारे प्रार्थनापूर्वक विनंती करून आत्म्यात प्रार्थना करा। चिकाटी व प्रार्थनेसह सर्व संतांसाठी प्रार्थना करीत जागृत रहा आणि माझ्यासाठी प्रार्थना करीत रहा, कारण जेव्हा मी तोंड उघडेल तेव्हा मला संदेश प्राप्त व्हावा, यासाठी की धैर्याने मला सुवार्तेचे रहस्य माहीत करून देणे शक्य व्हावे। त्याच्या वतीने मी साकळ दंडांनी बांधलेला राजदूत म्हणून सेवा करीत आहे, धैर्याने मला ती सांगता यावी म्हणून प्रार्थना करा। यासाठी तुम्हाला हे कळावे की मी कसा आहे आणि काय करीत आहे, म्हणून तुखिक तुम्हाला सर्व काही सांगेल। तो आमचा प्रिय भाऊ आणि प्रभूमध्ये विश्वासू सेवक आहे। मी त्याला केवळ या कारणासाठीच तुमच्याकडे पाठवित आहे की माझ्याविषयीचे वर्तमान तुम्हाला कळावे आणि तुमच्या अंतकरणाचे समाधान व्हावे। देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून आता बंधू बहिणींना विश्वासासह प्रीती आणि शांती लाभो। जे सर्वजण आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर अविनाशी प्रीती करतात त्या सर्वांबरोबर देवाची कृपा असो।